उत्पत्ती अध्याय 44. मग योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा देऊन म्हटले, या लोकांच्या गोणीमध्ये जेवढे अधिक धान्य मावेल व त्यांना नेता येईल तेवढे भरा आणि त्यासोबत प्रत्येकाचे पैसेही त्या पोत्यात ठेव. सर्वात धाकट्याच्या गोणीत धान्याच्या पैशाबरोबर माझा विशेष चांदीचा प्यालाही ठेव. योसेफाच्या कारभाऱ्याने त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी त्या भावांना त्यांच्या गाढवांसह त्यांच्या देशाला रवाना करण्यात आले. ते नगराबाहेर दूर गेले नाहीत. तोच थोड्या वेळाने योसेफ आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, जा आणि त्या लोकांचा पाठलाग कर आणि त्यांना थांबवून असे म्हण, आम्ही तुमच्याशी भलेपणाने वागलो, असे असता तुम्ही आमच्याशी अशा वाईट रीतीने का वागलात? तुम्ही माझ्या स्वामीचा चांदीचा प्याला का चोरला? हा प्याला खास माझा धनी पिण्याकरता वापरतात, तसेच देवाला प्रश्न विचारण्याकरता उपयोग करतात. हा प्याला चोरून तुम्ही फार वाईट केले आहे. तेव्हा त्या कारभाऱ्याने त्यांना गाठून योसेफाने आज्ञा केल्याप्रमाणे तो त्यांच्याशी बोलला. परंतु ते कारभाऱ्याला म्हणाले, माझे धनी असे का बरे बोलतात? आम्ही कधीच अशा गोष्टी करीत नाही. पहा, मागे आमच्या गुणीत मिळालेला पैसाही आम्ही कनान देशातून तुमच्याकडे परत आणला. तेव्हा आपल्या धन्याच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी कशी चोरणार? यापेक्षा आम्हापैकी कोणाच्या पोत्यात तुम्हा जर तो चांदीचा प्याला मिळाला तर तो भाऊ मरेल, तुम्ही त्यास मारून टाकावे आणि मग आम्ही सर्वजण तुमच्या धन्याचे गुलाम होऊ. कारभारी म्हणाला, ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण करू. जर मला चांदीचा प्याला मिळाला तर मग तो मनुष्य माझ्या धन्याचा गुलाम होईल, इतर जण जाण्यास मोकळे राहतील. नंतर प्रत्येक भावाने लगेच आपली गोणी जमिनीवर उतरून उघडली. कारभाऱ्याने थोरल्या भावापासून सुरुवात करून धाकट्या भावाच्या गोणीपर्यंत तपासून पाहिले. तेव्हा त्यास बन्यामिनाच्या गोणीत तो चांदीचा प्याला मिळाला. दुःखामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात गेले. यहुदा व त्याचे भाऊ परत योसेफाच्या घरी गेले. योसेफ अजून घरातच होता. त्या भावांनी योसेफापुढे लोटांगण घातले. योसेफ त्यांना म्हणाला, तुम्ही असे का केले? मला शकून पाहण्याचे ज्ञान आहे हे तुम्हास माहीत नाही का? यहुदा म्हणाला, माझ्या धन्याला आम्ही काय बोलावे किंवा आम्ही अपराधी नाही हे कसे सिद्ध करावे? देवाला तुमच्या सेवकांचा दोष सापडला आहे, म्हणून आता त्याच्यासह आम्ही सर्वजण धन्याचे गुलाम झालो आहोत. परंतु योसेफ म्हणाला, मी तुम्हा सर्वजणांना गुलाम करणार नाही, फक्त ज्याने चांदीचा प्याला चोरला तोच माझा गुलाम होईल, बाकीचे तुम्ही शांतीने आपल्या बापाकडे जाऊ शकता. मग यहुदा योसेफाजवळ जाऊन म्हणाला, माझे धनी, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला कानात बोलू द्या आणि माझ्यावर राग भडकू देऊ नका. आपण फारो राजा समान आहात. माझ्या धन्याने आपल्या सेवकाला विचारले होते, तुम्हास बाप किंवा भाऊ आहे का? आणि आम्ही आपल्या धन्याला म्हणालो, होय, आमचा बाप आहे, तो म्हातारा आहे, तसेच वडिलाच्या म्हातारपणी झालेला लहान भाऊ आहे आणि त्याचा भाऊ मरण पावला आहे. त्या आईचा हा एकच मुलगा राहिला आहे आणि त्याचा बाप त्याच्यावर प्रीती करतो. आणि तुम्ही आपल्या सेवकांना म्हणाला, मग त्यास माझ्याकडे घेऊन या, मला त्यास पहावयाचे आहे. आणि आम्ही स्वामीस म्हणालो, तो मुलगा बापाला सोडून येऊ शकणार नाही, कारण त्याने बापाला सोडले तर आमचा बाप मरून जाईल. परंतु आपण आम्हाला बजावून सांगितले, तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला घेऊन आलेच पाहिजे, नाहीतर तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहू शकणार नाही. मग असे झाले की आम्ही तुमचा सेवक आमचा बाप याच्याकडे परत गेलो व आमचा धनी जे बोलला ते त्यास सांगितले. आणि आमचा बाप म्हणाला, पुन्हा जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा. आणि आम्ही म्हणालो, आमच्या धाकट्या भावाला बरोबर घेतल्याशिवाय जाणार नाही, कारण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे आणल्याखेरीज तुम्हास माझे तोंड पुन्हा पाहता येणार नाही असे त्या अधिकाऱ्याने आम्हास बजाविले आहे. मग तुमचा सेवक आमचा बाप म्हणाला, तुम्हास माहीत आहे की माझ्या पत्नीच्या पोटी मला 2 पुत्र झाले आणि त्यातला 1 माझ्यापासून दूर निघून गेला आहे. आणि मी म्हणालो, खरोखर त्यास वन्य पशुने फाडून तुकडे तुकडे केले आणि तेव्हापासून मी त्यास पाहिले नाही. आणि आता माझ्या या मुलाला तुम्ही माझ्यापासून घेऊन गेला आणि त्यास जर काही अपाय झाला तर तुम्ही माझे पिकलेले केस शोकाने मृत लोकात जायला कारण व्हाल. म्हणून आता तुझा सेवक माझा बाप याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्या बरोबर नसला तर याच्या जीवाशी त्याचा जीव जडलेला असल्यामुळे असे होईल की मुलगा नाही हे पाहून तो मरून जाईल आणि तुमचा चाकर आमचा बाप याचे पिकलेले केस शोकाने मृत लोकात जायला तुझे सेवक कारण होतील. या मुलाबद्दल मी माझ्या पित्यास हमी दिली आहे. मी म्हटले, जर मी त्यास तुमच्याकडे परत घेऊन आलो नाही तर मग जन्मभर मी तुमचा दोषी राहीन. म्हणून आता मी तुम्हास विनंती करतो, मला तुमच्या या सेवकाला या मुलाच्या ऐवजी माझ्या धन्याचा गुलाम म्हणून ठेवून घ्या. मुलाला व त्याच्या भावांबरोबर जाऊ द्या. माझ्या बापाकडे मी माघारी कसा जाऊ? माझ्या बापाचे वाईट होईल ते मला पाहावे लागेल याची मला भयंकर भीती वाटते.